camera.
आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत. फेमस एव्हरग्रीन ऍक्ट्रेस प्रिया बेर्डे यांच्यासोबत. आणि प्रिया मॅम, मला हे विचारायचं होतं की या लॉकडाऊन मध्ये जर एखादा जीनी तुम्हाला भेटला आणि त्याने तुम्हाला विश मागायला सांगितली तर ती विश काय असेल?
पहिली तर आधी कोरोना आधी ह्या देशातून बाहेर घालव म्हणून सांगणार आहे. पहिली विश तर ही असेल, कारण ती एक विश पूर्ण झाले की बाकी सगळ्याच गोष्टी नॉर्मल होते. आणि दुसरी विश असते, विश असते म्हणेन की मग जे पेशंट आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी इच्छा करेन. आणखीन तिसरी विश अशी असेल की बाबा सगळ्यांना सुखी ठेव, आनंदी ठेव. सगळ्यांना मी दुसऱ्यांसाठी सगळं मागेल, म्हणजे जे आपल्या लोकांसाठी, माझ्यासाठी असं स्वतःसाठी नाही मागणार, जे असेल ते दुसऱ्यांसाठी नक्की मागेल.
नक्कीच. 93.5 रेड FM बजाते रहो.